Honorable Subhuti ji, please explain whether dreams are related to skillful and unskillful actions only. म्हणजे आदरणीय सुबुद्धी जी कृपया स्पष्ट करा की जे स्वप्न असतात ते कुशल आणि अकुशल जे काही कर्म आहेत त्यांच्यासोबत संबंधित असतात.
So whether dreams are related to or
related to skillful and unskillful actions only.
So it's not clear to me what the questioner means.
तर प्रश्न नेमका काय विचारलाय हे मला स्पष्ट नाही.
Is the question are they the result of skillful and unskillful actions?
त्यांना तुम्हाला असं म्हणायचं की स्वप्न हे कुशल आणि अकुशल गोष्टीचा परिणाम आहे असं प्रश्न आहे का?
Or is the question can you perform skillful and unskillful actions?
की आपण स्वप्नामध्ये कुशल आणि अकुशल कृती करतो असं त्याचा अर्थ होतो.
Well, I'll answer both questions. I don't know which one was intended.
तर आता कुठल्या अर्थाने हे विचारलं हे सांगणं थोडंसं कठीण आहे.
So there are many, many different sorts of dream.
आता स्वप्न जी आहेत ती अनेक प्रकारची असतात.
And a lot of dreams are just what I call card index.
Card
filing.
तर बरीचशी स्वप्न जशी आहेत ती जणू काही फायलीमध्ये आपण ज्या गोष्टी लावाव्या तशा प्रकारच्या असतात.
You've had a lot of experience during the day and your mind is just sorting it all out.
आणि दिवसभर आपण अनेक प्रकारच्या गोष्टी करत असतो आणि आपलं मन जणू काही ते गुंता सोडवत असतो.
And in a way that's really got very little to do with ethical questions.
आता नैतिकतेशी जी निगडीत आहे ते फार थोडस.
It's just mechanical.
ते एक प्रकारचं तंत्र आहे.
And so a lot of dreams are not really anything to do with your skillful or unskillful mental states.
आता बरीचशी जी स्वप्न आहे ती आपल्या कुशल किंवा अकुशलतेशी निगडीत नाही.
But obviously a lot of dreams reflect the mental states you've experienced during the day.
तर पूर्ण दिवसभरामध्ये आपली जी काही मनोअवस्था असते त्याची अभिव्यक्ती जणू काही स्वप्नात झालेली असते.
Or they reflect underlying mental states.
किंवा त्याच्या कुठेतरी मुळाशी आपल्या मनोअवस्था निगडीत असतात.
So for instance you may experience quite a lot of anxiety.
आता उदाहरणार्थ आपण दिवसभरामध्ये फार अस्वस्थ असू.
That's going to come out in your dreams.
आणि ती अस्वस्थता मग आपल्याला स्वप्नात दिसेल.
You may experience quite positive states.
कदाचित आपली मनोअवस्था खूप विधायक असेल.
So that's likely to come out in your dreams.
मग ती विधायकता जणू काही आपल्याला स्वप्नात दिसेल.
But by and large dreams are simply vipaka.
तर सर्वसाधारणतः आपण असं म्हणू शकतो की स्वप्न हा विपाक आहे.
They're simply what happens, what the mind produces in dependence on previous conditions.
पूर्वीच्या संस्कारानुसार मनाने जे काही निर्माण केलेलं आहे ते जणू काही स्वप्नाच्या माध्यमातून अभिव्यक्त होतं.
Sometimes dreams have some element of possible karma.
तर कधी कधी काही स्वप्न भविष्यातील कर्माचं पूर्वतयारी असू शकते.
Sometimes you can choose in a dream.
आणि कदाचित आपण ती स्वप्नामध्ये निवडू शकतो.
I remember when I was a young student I used to smoke cigarettes.
आता मी जेव्हा तरुण विद्यार्थी होतो तेव्हा मी सिगारेट ओढायचो.
And if you smoke cigarettes the craving goes on for quite a long time after you stop.
आणि जर एकदा का सिगारेटचं व्यसन लागलं तर मग ती तृष्णा जी आहे ती सिगारेट थांबवणं कठीण जातं.
And I remember that I used to dream that I was smoking.
आणि मग मला असं स्वप्न पडलं की मी सिगारेट ओढत आहे.
But I was able sometimes to refuse the cigarette in my dream.
आणि मग कधी कधी स्वप्नामध्येच मी सिगारेट पिण्यासाठी नकार दिला.
So I was able to take some karma.
आणि मग एक प्रकारे मला काही कर्म करण्याची तिथे संधी होती.
But I think a lot of what you do in a dream isn't karmic.
आणि म्हणून अधिकांश जे आपण काही स्वप्नामध्ये करतो ते कर्म असू शकत नाही.
And there was a big question about this at the time of the rise of the Mahayana.
आता ही गोष्ट महायाना निर्माण झालेली आहे.
If you do something unskillful in a dream, well no, it can an arahat do something unskillful in a dream.
मग जर अरहंत तुम्ही असाल तर स्वप्नामध्ये सुद्धा कुठल्याही प्रकारचं अकुशल कर्म करत नाही.
And one school said yes, another school said no.
आता काही परंपरा हा म्हणतात काही परंपरा नाही म्हणतात.
And Mahayana and Hinayana came eventually out of that.
आणि महायान हिनयान अशाच पद्धतीतून निर्माण झालेला.
So yes, Not everything that happens in your dream is a vipaka of previous karma. It does reflect your underlying mental state often. And you're not responsible for what you do in a dream. You can't, don't feel bad about what you do in a dream. You're not, as it were, responsible for it. It's more like watching a film or something like that. But what you can do in a dream is be aware of what's happening. You can be aware that you are dreaming. That's where your possibility of awakening lies.
Next question.
How to remember our dreams? If any remedy.
The first thing is you need to want to remember them. I remember when I was a child being told that if you banged your head 3 times on your pillow, you'd remember your dreams. And in a way it works. Because you form the intention to remember. If you have a notebook and a pencil beside your bed, that will help you to remember. If you just spend a little time reflecting when you wake up, you have to be careful. Otherwise you start reflecting and you end up snoring. But yes, just leaving a little bit of a space. What I sometimes do is I wake up, I just sit up. And then I just remember my dream. If you're lying down, you just go back into dream. But basically, you just need to make a decision to remember. Remember, first of all, that you forgot. And if you keep on doing that, eventually you'll remember. It's often much easier when you're on retreat. If you've got a busy life, then you wake up and you're just straight into your busy life. So you need to have a little bit of space so that you can remember.
स्वप्नालाच पकडून आहे बरेचदा मला पाण्याशी संबंधित स्वप्न दिसतात आणि मला ती आठवतात पूर येणे जग नष्ट होणे आणि परत निर्माण होणे वारंवार एकच स्वप्न दिसते याचा अर्थ काय लावा Often I see same dream again and again, and it is related with water. The flood is coming, and everything, the whole world is destroying and becoming again.
Coming again?
Yeah, coming again. So, I don't know, what is the meaning of this dream?
How very interesting. Of course, there are many ancient stories about flood. Ratnavara and I know from Christianity, this is the story of the flood.
And
it seems as if there was a huge flood in in Europe sometime 3,000 years ago.
तीन वर्ष पूर्व यूरोप में फार मोटा महापुर आला.
3,000. Yeah.
3,000 वर्ष पूर्व.
Yeah, yeah. 3,000, something like that. 4,000. But yes, the idea of a great flood. Well, of course, I'm not going to tell you what it means. Because it's your dream. But, well, first of all, what is water? Water is a very powerful symbol. It flows. It doesn't go up. It always finds its own level. Water always moves around things. And water always finds its way. If it can't go this way, it'll find its way around like that. So water has a very profound symbolism. You know the Qigong positions we're doing in the morning. Those are related to the elements. You know the one where we stand like that? That's water. So water is something that means a great deal to us. Not just what it means for us, we need to drink it in order to survive. But it has very profound meaning. Water is often associated with the emotions. The emotions flow. Well, intellect is more like fire. So begin to think like this. Water. What does water mean? What's its feeling for you? And then water covering everything. Have you ever been under the water? I haven't ever been with a diving machine. But I've used these masks that you with a tube on. And you put your head under the water. And there's a whole other world there. And in many ways it's a sort of dream world. Everything is very soft. It looks very different. And of course it's got fish going through it. Yes, everything being covered by water suggests going into a different world, a different state.
So
begin to explore your dream in that way. In a way, yes, going to sleep is like going underwater. You go from the plain air into this strange, different world. And often, you know, everything moves more slowly. You know, if you move in water, you move much more slowly. So there's just a few of the connections that I make with water covering the land.
And then the
land comes back again. Of course, this has happened countless times in human history. Or not in human history, the earth's history. India was once underwater. And it used to be right down in the south of the world.
Southward.
In the south of the world. Right down there. And it floated up. So, yes, everything goes under the water, everything comes up again. I can't say any more than that. These are the connections that are made for me. But you need to start thinking a bit like that. Dreams have their own language.
स्वप्नांची आपली स्वतःची एक भाषा
आहे. They're not mathematics.
ते काही गणित सोडवण्यासारखं नाही.
X equals Y.
X बरोबर Y असं नाही.
They're not like that.
अशा प्रकारे स्वप्न नाही.
They're associative.
ते बरेच काही गोष्टींशी संबंधित असतात.
Something can mean more than one thing at the same time.
आणि एकाच वेळी अनेक गोष्टी एकत्र आलेल्या असतात.
So that dream may have something to do with you in sleep.
आता आपल्या झोपेमध्ये आपल्याशी काही संबंधित असू शकतं.
It may have something to do with the universe itself.
आणि कदाचित या विश्वाविषयी सुद्धा काही गोष्टी असू शकतात.
It may have something to do with your own emotional life.
आणि कधी कधी आपल्या भावनिक अंगाशी सुद्धा त्याची काही जोड असू शकते.
In general, the issue is discovering what it means to you.
आता नेमका आपल्याला याचा शोध घ्यावा लागेल की आपल्यासाठी त्याचा काय अर्थ आहे.
But recurring dreams are quite important.
आणि म्हणून स्वप्नांचा विचार करणं फार गरजेचं आहे.
And it's good to write about them and to try to reflect upon them.
आणि म्हणून आपण स्वप्न लिहिली पाहिजेत आणि त्याच्यावरती आपण चिंतन केलं.
If it's a repeated dream, something is being said to you again and again.
जर एकच स्वप्न वारंवार पडत असेल तेव्हा निश्चितच तीच गोष्ट तुम्हाला काहीतरी सांगत आहे.
And it will go on being said until you've got its message.
आणि जोपर्यंत आपण तो संदेश घेत नाही तोपर्यंत तशा प्रकारचं स्वप्न पडत राहील.
स्वप्नातून झोपेकडे जाऊया.
मोर ड्रीम्स
रिलेटेड विथ स्लीप पोश्चर. झोपेत कोणत्या पोश्चर मध्ये झोपावे त्या पोश्चरचा आपल्या मनावर काय परिणाम होतो. व्हाईल स्लीपिंग इन विच पोश्चर वी शुड स्लीप डज इट हॅव एनी इम्पॅक्ट ऑन अवर माइंड.
Well, I suppose the main thing is to sleep in a posture that enables you to sleep. But traditionally, the Buddha is said to have slept in what was called the lion posture. Not the lying posture, the lion posture. So he'd lie down on his right side.
तर ते आपल्या उजव्या कुशीवर झोपायचे.
His right arm under his head.
त्यांचा उजवा हात अशा प्रकारे त्यांच्या डोक्याखाली असायचा.
And his left foot crossed over his right.
आणि डाव्या पायाला असा आडवा उजवा पाय आडवा टाकायचा.
You see the Mahaparinirvana statue at Kushinagara, that's in that posture.
तर कुशीनगर मध्ये आपण महापरिनिर्वाण जी मुद्रा पाहतो ती त्यांची झोपेची मुद्रा.
So that was the posture the Buddha took up.
बुद्धांनी ती त्या अवस्थेमध्ये झोपले होते.
आय हॅव ट्राईड टू स्लीप लाईक दॅट.
मी बुद्धापणे झोपण्याचा प्रयत्न केला.
बट माय आर्म गोज टू स्लीप ब्लड सप्लाय स्टॉप्स.
आणि माझ्या हातामधून मात्र रक्तप्रवाह सुरू राहिला नाही त्यामुळे.
सो आय थिंक इन जनरल जस्ट टेक अप अ पोझिशन दॅट इज कम्फर्टेबल अँड दॅट एनेबल्स यू टू स्लीप.
ज्यामध्ये आपल्याला अधिक आरामदायी आणि व्यवस्थित झोप लागते त्या पद्धतीमध्ये आपण झोपू शकतो.
What you often see is that when people are very unhappy, they curl their knees up.
आता सर्वसाधारणतः आपण लक्ष देतो की जेव्हा लोक असमाधानी असतात किंवा दुःखी असतात तेव्हा ते गुडघे असे आपल्या जवळ घेतात.
And some people say that's just like being a little embryo in the womb.
जणू काही गर्भामध्ये असणारं मूल आहे तशा प्रकारे ते हातपाय असेच गुडून बसतात.
So perhaps it's better to sleep with your legs out.
म्हणून आपले पाय थोडेसे लांब करून झोपलेले बरं.
And some people find that if you sleep on your back, apart from the fact that you snore a lot, sleep tends to be rather heavy.
कधी कधी काही लोक म्हणतात की पाठीवर ज्यावेळेस झोपतात त्यावेळेस मोठ्याने घोरायला लागतात म्हणून आपण त्यांना खुशीवर झोपवलं.
सो आय जनरली माय सेल्फ स्लीप ऑन माय राईट साईड विथ माय लेग्स आउट.
तर मी विशेषतः उजव्या खुशीवर झोपतो आणि पाय लाभ पुढे सोडतो.
बट आय कांट डू दॅट.
परंतु हात मात्र असं डोक्याखाली घेता
येत. But yes, I don't think there's any rules about it. If you sleep very heavily, it's more difficult to remember your dreams.
आपण आपल्या पत्नीला मी मेल्यानंतर काय करावे हे दमचारी दमचारिणी यांनी सांगावे का? मृत शरीर असताना काय 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 करावे? कल्याण मित्र उपाध्याय यांना बोलवावे का? सो आफ्टर डेथ मीन शुड वी इन्फॉर्म अवर हजबंड ऑर वाईफ व्हॉट टू डू?
हां.
अँड व्हॉट टू डू विथ द बॉडी? अँड शुड वी इन्व्हाइट अवर कल्याण मित्र अँड उपाध्याय?
So is this if you're dead or not?
Dead, after death.
If you're dead,
yeah.
Should you tell your wife and husband what's happening?
No, but...
I'm teasing him. So yes, if your husband or wife dies, what should you do?
तर जेव्हा आपली पत्नी किंवा पती मरतो त्यावेळेस आपण काय करतो?
वेल इफ होपफुली यू गॉट गुड कम्युनिकेशन विथ युअर हजबंड ऑर वाईफ.
आपल्या पत्नीशी किंवा पतीशी आपण चांगला संपर्क ठेवला पाहिजे.
अँड प्रॉब्ली द बेस्ट थिंग इज इफ देअर कल्याण मित्रस कम अँड आर विथ देम.
आणि जर त्यांचे कल्याण मित्र त्यांच्याबरोबर असले तर चांगली गोष्ट आहे.
बट इफ नोबडी इज देअर ओर इफ यू आर इन द राईट सॉर्ट ऑफ फ्रेम ऑफ माइंड फॉर यू जस्ट सॉर्ट ऑफ सेंड मैत्री टू देम.
कुणी नसेल तर तुम्ही स्वतः सुद्धा मैत्री भावना करू शकता.
अँड इफ यू फील सम कनेक्शन देन जस्ट गिव अ रिअश्युअरिंग मेसेज.
आणि जर तुम्ही चांगल्या संपर्कात असेल तर त्यांना काही खात्री द्या त्याच्यामध्ये.
आय हॅड अ लिटल बिट ऑफ एक्सपिरियन्स ऑफ दिस विथ माय ओन पेरेंट्स.
माझ्या पालकांविषयी वडिलांविषयी माझा अनुभव आहे.
व्हेन माय फादर डाईड आय वॉज विथ हिम.
जेव्हा माझ्या वडिलांचं निधन झालं तेव्हा मी त्यांच्या जवळ होतो.
अँड आय हॅड अ व्हेरी डेफिनेट sense of him.
आणि त्यांच्याविषयी माझ्या मनात निश्चित अशी काही खात्री ही होती.
अँड आय जस्ट सेंट हिम मैत्री.
मी मैत्री केली त्यांच्यावर.
अँड आय वॉज थिंकिंग माय सेल्फ वेल दिस इज डेथ डोंट वरी.
मग मी स्वतःच मला समजवलं की आता हा मृत्यू आहे आता मी फारशी काळजी करण्याची गरज नाही.
अँड यू फील एज इफ देयर इज सम कनेक्शन.
आणि निश्चितच एक प्रकारचं त्यांच्याशी माझं कनेक्शन सुद्धा होतं.
सो डोंट थिंक अबाउट इट.
त्याच्याविषयी फार विचार नाही करायचा.
जस्ट ऍक्ट एज इफ देयर वॉज वन.
आणि तिथे जी कृती करण्याची गरज आहे ती करत राहा.
अँड गिव अ पॉझिटिव्ह रिअश्युअरिंग मेसेज.
आणि एक प्रकारे विधायक काही संदेश त्यांना देण्याचा प्रयत्न करा.
ऑब्व्हियसली व्हॉट यू वॉन्ट टू ट्राय टू अवॉइड इज डिस्टर्बिंग देम.
आता एक गोष्ट आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे की कुठल्याही प्रकारचा डिस्टर्ब किंवा त्रास त्या बॉडीला होईल असं नाही करायचं.
दॅट्स व्हेरी डिफिकल्ट इफ यू युअरसेल्फ आर व्हेरी डिस्टर्ब्ड.
आता हे फार कठीण असतं की आपण स्वतःच एवढे अस्थिर होतो की त्यामुळे त्या शरीराला पण आपण अस्थिर.
इफ यू आर सेइंग ओ डोंट लीव मी डोंट लीव मी.
आणि आपण जर असं म्हणलं की आता मला सोडून जाऊ नका आता मला सोडून जाऊ नका.
वेल ऑब्व्हियसली दॅट्स गोइंग टू मेक इट मोर डिफिकल्ट फॉर देम.
मग त्याला सोडणं आपल्यासाठी कठीण जाईल त्यांना.
यू कुड हॅव अ सॉर्ट ऑफ पॉझिटिव्ह डायलॉग.
खरं म्हणजे आपण त्यांच्याशी एक विधायक संपर्क प्रस्थापित केला
पाहिजे. लाईक सॉर्ट ऑफ यू नो आय एम व्हेरी सॉरी दॅट वी आर हॅव्हिंग टू पार्ट नाउ.
आता तुम्ही जात आहात मला दुःख होत आहे.
आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू फॉर एव्हरीथिंग यू हॅव डन फॉर मी.
तुम्ही माझ्यासाठी जे चांगलं केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचा फार आभारी आहे.
बट वी मस्ट लेट ईच अदर गो नाउ.
परंतु एकमेकांपासून आपल्याला आता दूर व्हायचंच आहे.
आय विल नेव्हर फॉरगेट यू.
आणि मी तुम्हाला पुन्हा विसरणार नाही.
बट यू गो ऑन टू व्हॉट यू गॉट टू गो ऑन फॉर.
आणि तुम्हाला तुम्ही सावकाशपणे जा अशा प्रकारे आपण म्हटलं.
आय एम श्युअर इफ अ हजबंड ऑर वाईफ कुड गिव्ह दॅट सॉर्ट ऑफ letting go message it would be very very helpful.
तर पती किंवा पत्नीने जर आपल्या जाणाऱ्या व्यक्तीला अशा प्रकारचा संदेश जाण्यासाठी सदिच्छा दिल्या तर ते फार चांगलं राहील.
Because probably the first thing that somebody will feel when they know they're dead is oh dear what about my husband my wife what about my family.
आणि पहिलीच गोष्ट घडते की जर कोणी असं एकमेकापासून जात असेल तर त्यांना लगेच काळजी पडते की माझ्या कुटुंबातील व्यक्ती गेली किंवा आता कसं होणार.
But it's asking a lot of somebody left behind.
परंतु निश्चित त्यांनी काही मागे सोडलेले असतं ते विचारत असतात.
But if you could have that sort of mood, it would be very helpful.
परंतु जर आपण अशा प्रकारचा दृष्टिकोन विकसित केला तर तो त्यांना मदतीचा
होईल
आणि आपण त्याला एक प्रकारे स्वीकारलं पाहिजे.
So yes, you try to be in a positive state.
आपण स्वतःच विधायक मनोवस्थेमध्ये राहिलं पाहिजे.
You feel your sorrow, of course.
साहजिकच आपल्याला अशा वेळेस दुःख होतं.
It would be inhuman if you didn't.
आपण जर तसं झालं नाही तर आपण मानवच नाही.
But try to look at that very positively.
परंतु तीच गोष्ट आपल्याला विधायकपणे पाहता आली.
And to have a sort of an accepting attitude.
आणि एक प्रकारे ह्या सर्व गोष्टींना आपण स्वीकारायची भूमिका घेतली पाहिजे.
Not easy.
अर्थात हे तेवढं सोपं नाही.
But we're dhammacharis, dhammacharinis.
आपण ब्रह्मचारी आहोत, ब्रह्मचारिणी आहोत.
And we should be learning to let go even of those we love.
आणि आपल्या किती प्रिय व्यक्ती असली तरी तिला आपल्याला सहजपणे सोडता आली पाहिजे.
Actually we should let go of those we hate too.
आपल्याला सहजपणे अशा प्रकारे त्याग करता आला
पाहिजे. Anybody we're attached to, whether positively or negatively, let go.
आपण सकारात्मक किंवा नकारात्मक जी काही आपली आसक्ती आहे त्या सर्व आसक्तीतून आपल्याला बाहेर येत आलं.
Very good to talk with people in a very positive way about the person who's gone.
आणि जी व्यक्ती जात आहे त्यांच्याशी सकारात्मक बोलत राहणं फार चांगलं आहे.
The punyanumodana is very important from that point of view.
आणि म्हणून त्या अर्थानेच पुण्यानुमोदन सुद्धा फार महत्वाचं आहे.
But I think probably the most important thing is to get the dead person's kalyanamitras and friends and even preceptor at least to be aware of what's happening.
तर जर अशी परिस्थिती असेल त्या जाणाऱ्या व्यक्तीविषयी त्यांचे कल्याण मित्र उपाध्याय आणि त्यांच्याविषयीच्या मैत्री त्यांच्यासाठी करत राहणं.
They don't necessarily have to be physically there.
आवश्यकता नाही की ते शरीराने तिथे पाहिजेच.
Because thought is transcends space.
परंतु आपले जे विचार आहेत ते जी काही पोकळी आहे ती भरून काढू शकतात.
But yes, I hope this is a generally clear guidance.
तर हे सर्वसाधारण मार्गदर्शक तत्व आहे.
A positive attitude, as positive as you can get.
जितक्या प्रमाणात आपल्याला विधायक वातावरण निर्माण करता येईल तितक्या प्रमाणात ते केलं पाहिजे.
That can include sadness.
आणि त्यामध्ये जरी दुःख असलं तरी.
But trying to have an attitude of letting go and of maitri.
आणि त्यांना होता होईल तेवढं मैत्रीपूर्ण वातावरणामध्ये जाऊ द्या.
I think actually for those who are left behind it's quite useful to know that you can be helpful.
आणि जे मागे राहतात त्यांना निश्चितच अशा प्रकारे उपयोगाचं आहे.
That your maitri and your good wishes and your yes, sort of positive intentions will all make a difference.
कारण तुमची मैत्री तुमच्या सदिच्छा या सर्वच गोष्टी त्याला मदत करत असतात.
I'm quite convinced that would be the case.
आणि मी या विषयी मला खात्री आहे की असं घडत असतं.
I felt that in a number of cases where people I've known well have died.
मरताना अनेक अशा लोकांच्या परिस्थितीमध्ये त्या मी अनुभवलेला.
Was there more to that?
प्रश्न असा आहे की धर्माचार्यांनी स्वतःच्या मृत्यूनंतर काय करावं याबद्दल आपल्या पत्नीला किंवा पतीला सांगून ठेवायचं का?
मृत्यूपत्र मृत्यूपत्र सारखं जिवंत असतं. ही व्हेन ही लाईव्ह दॅट टाइम बिफोर डाय शुड ही कम्युनिकेट समथिंग
to your wife or
before
that. Well, I think don't be too literal minded about it.
Ata mrutipurvi apan kai sangun thevle paije yacha asa far shabdasha ghenichi garaj nahi.
Communicate.
Samparka thev.
If the person has no feeling for spiritual life or for the dhamma, but you're not going to be able to communicate anything.
आणि जर आपल्याला खरच धार्मिक जीवनच नसेल तर आपण काही संपर्क करणार नाही.
So I think just sort of communicate as much as you possibly can of your own understanding of the dhamma.
आणि आपल्याला जर काय संपर्क करायचा असेल तर जी काही तुमची धर्माची समज आहे ती त्यांच्याशी संपर्कातून शेअर करा.
And don't force it on anybody.
आणि कुणावरतीही आपण अशा प्रकारे जबरदस्ती कुटुंबातील लोकांकडे करू शकत नाही.
Some people don't want to even hear the word death.
आणि काही लोकांना तर मृत्यू हा शब्द सुद्धा ऐकणं कठीण जातं.
Well, don't grab them and say you're going to die and you must etc.
त्यांना अशा प्रकारे धरून बांधून म्हणू नका की तू आता मरणार आहे.
That won't work.
ते काही काम करणार नाही.
So the main point is communication, real communication.
तर खऱ्या अर्थाचा संपर्क ही बाब आहे.
But if something is important to you, you'll surely want to communicate it to those who are close to you.
आता जे काही तुमच्या जवळचे आहेत आणि तुम्हाला असं वाटतं की जाण्यापूर्वी आपण त्यांच्याशी तशा प्रकारे सांगावं तर तुम्ही सांगू शकता.
This isn't just technical information, it's something about the nature of life itself.
आता हे आपल्या जीवनाचा जो स्वभाव आहे किंवा आपला जो भाग आहे तो आपल्यावरती अवलंबून आहे.
Yes, but if you can communicate to those you love and care about as much as you can of the Dhamma.
आता जे तुम्हाला फार प्रिय आहेत ज्यांची तुम्ही फार काळजी घेता अशाला तुम्ही संपर्कातून धम्म सांगणं चांगलं आहे.
But be very sensitive about it.
परंतु धम्म सांगताना पण आपण अधिक संवेदनशील असलं पाहिजे.
Never force the Dhamma on people.
धम्म लोकांवरती लादता कामा नये.
You can make them hate the Dhamma.
धम्माचा त्यामुळे तुम्ही ते द्वेष करतील असं होणार नाही.
I think some I know one or two of my friends I feel they've made their children hate the Dhamma.
आणि मला आठवतंय की एका पालकांनी त्यांच्या मुलांकडून अशा प्रकारे धम्माचा तिरस्कार करताना पाहिला.
Because it's been forced on them.
कारण त्यांच्यावरती तो लादल्यामुळे ते धम्माचा तिरस्कार करू लागले.
So you need to let people's own interest come and then talk to them in that basis.
खरं म्हणजे त्यांना तशा प्रकारची रुची निर्माण होऊ द्या आणि मग तुम्ही हळूहळपणे त्यांना धम्म सांगू शकता.
मेल्यानंतर चेतना किती दिवस राहते? अवकाशातील चेतना आपल्या मनावर कधी परिणाम करतात काय?
सो आफ्टर डेथ हाऊ मेनी डेज दॅट अवर कॉन्शियसनेस रिमेन डज इट हॅव एनी इफेक्ट ऑन अदर्स माइंड?
डज इट हॅव एनी इफेक्ट ऑन द माइंड? Consciousness.
Other's mind.
Another's mind.
Somebody's consciousness affecting our mind.
Okay. Yeah. Well, the Tibetan Book of the Dead, the Bardo Thodol, says that there's 49 days from death to rebirth.
तर मृत्यूपासून पुनर्जन्मापर्यंत एकूण 50 दिवस चेतना राहते अशा प्रकारे तिबेटी लोकांची समज आहे.
But 49.
49.
What's 49?
आता हा 49 आकडा काय?
7 times 7.
7 वेळा 7 झाला की साती साती 49.
We're obviously not dealing with literal time.
तर आता हा काही शब्दशः अर्थ किंवा आपल्याला तशा प्रकारे वेळ काढता येणार नाही.
It's symbolic.
आता हे एक प्रकारे प्रतीकात्मक आहे.
And it probably will vary from person to person how long it takes to be reborn.
आता जन्म घ्यायला किती काळ लागतो हा ते त्या व्यक्तीवर अवलंबून आहे.
It depends you know what happens to them.
आता नेमकं त्यांच्या बाबतीत काय घडतं यावरती त्यांची पुनर्जन्मची कालावधी आहे.
Different Buddhist traditions say different things.
कारण अनेक बौद्ध परंपरा वेगवेगळ्या प्रकारची आपली मत मांडतात.
Some Theravadins say that rebirth is instantaneous.
आता काही थेरवादी परंपरा तर सांगतात की ताबडतोब जन्मग्रहण केला जातो.
Some say it takes about three days.
काही म्हणतात ना 3 दिवस लागतात.
Bante said he thinks it depends on many many different factors.
Ata Bante matra mhantat ki tyachyat anek bhag je ahet te karyarat astat.
And he said he thought that you know for instance somebody young who is still very kind of hungry for life maybe it'd be quite quick.
Ata udaharanarth te asa mhantat ki ekada tarun ahe ani tyala jivnacha far asa aakarshan ahe. तर तो कदाचित ताबडतोब जन्म ग्रहण.
Maybe somebody old who'd been quite sick maybe it'd take a long time.
आणि एखादा खूप आजारी आहे वृद्ध आहे तो जास्त वेळ राहील.
Just want to rest for a while.
तो म्हणेल की नाही आता थोडासा आरामच करावा लगेच नको जायला.
So it depends a bit on you know you and your state of mind.
तर ते त्यावरती अवलंबून आहे बनते म्हणतात की तुम्ही आणि तुमची मनोवस्था.
Investigations by scientists in America into rebirth.
The punarjanma vishayi kai scientists je ahet shastratnya ahet tyanni sanshodhan kele.
They've collected a very large collection of rebirth stories.
Tar ya punarjanma che ja goshti ahet tyacha sarva tyanni sankalan kele.
If you want to read the book it's called, there's one book I know anyway called Old Souls.
Tar Old Soul mhanje जुना आत्मा पुराना आत्मा अशा प्रकारचं ते इंग्रजी पुस्तक आहे.
The name of the author escapes me. I'll think of it in a while. And they've just gathered lots and lots of accounts from all over the world.
आणि जगातून वेगवेगळ्या प्रकारच्या याविषयीची जी माहिती आहे त्याचं त्यांनी त्या पुस्तकामध्ये संकलन केलेलं आहे.
And where they're able to they've tried to investigate something of the background.
तर याच्या मागे नेमकं काय घडतं पुनर्जन्माच्या त्याच्या काही स्टोरीज किंवा कहाणी त्यांनी गोळा केलेल्या आहेत.
So for instance, a child will remember something about a previous life.
आता काही मुलांची अशी हे घेतली की त्यांना मागच्या जीवनाच्या गोष्टी आठवतात.
Sometimes children can remember their name, they can remember who their parents were.
जणू काही काही मुलांनी आपल्या पूर्वीच्या जन्मामध्ये आपले आई वडील कोण होते आपण आपलं पूर्वीच्या जन्मात नाव काय होतं.
But they don't remember where or they don't know any details.
परंतु ते नेमके कुठले राहत होते आणि अधिक सविस्तर जे आहे ते सांगू शकत नाही.
This has been followed up in various ways.
तर हे वेगवेगळ्या प्रकारे त्याचा शोध घेतला जातो.
And in some cases the child knows things that it could not have known from this life.
आता अशा काही गोष्टी आहेत की ज्या त्याला ह्या जीवनामध्ये माहिती नको होते त्या त्याला माहिती होत्या.
This is at least what the investigators say.
आणि ह्याच गोष्टी ज्या ज्यांनी याच संशोधन केलं त्यांनी त्याच्यामध्ये सांगितलेल्या.
There was an English Buddhist who Bante knew, Francis Story, who collected a lot of stories.
तर इंग्लिश सुद्धा एक माणूस आहे की त्यांनी ह्या वेगवेगळ्या घटना एकत्रित केलेल्या होत्या.
And there's a department of an American university, Duke University, that looks into these matters.
आणि ड्यूक युनिव्हर्सिटी आहे त्याच्यामध्ये एक विभाग आहे.
But anyway, in these stories that the interval between one life and the next varied a lot.
पण एका जीवनापासून दुसऱ्या जीवनापर्यंतचे जे काही स्थित्यंतर आहेत ती सर्व वेगवेगळ्या प्रकारे.
As far as I remember, it's a while since I read the book, 1, 2, or 3 years was often the interval.
तर
it often was 1, 2, or 3 years. 1 to 3 years between.
एक ते तीन वर्षापर्यंतचा हा कालावधी आहे.
But very interesting.
फार रुचीदायक त्या गोष्टी आहेत.
Difficult to, yes, we can't pin it down.
परंतु त्याला आपण नेमक्या याच्यामध्ये सांगू शकत नाही.
It depends on the karmic forces.
अर्थात हे जे काही आपल्या कर्मांचा प्रभाव आहे त्यावरती ते अवलंबून.
Presumably also if you've got some dharma practice you'll be able to stay with the positive experiences after death for longer.
पण जर आपल्याला आपली धर्म प्रॅक्टिस चांगली असेल धर्म आचरण चांगलं असेल तर आपण मृत्यूनंतर पण जास्त काळ स्थिर राहू शकतो.
मे बी यू ऑल्सो बी एबल टू रेझिस्ट रीबर्थ फॉर लॉन्गर.
आणि पुनर्जन्माकडे आपला जो ओढ आहे तो कदाचित कमी असू शकतो.
सो वी शुडंट थिंक ऑफ इट एज समथिंग मेकॅनिकल.
आणि म्हणून आपण जी काही रुची आहे किंवा इतकेच दिवस आहे ते असं पाहता येणार नाही.
सो देन द क्वेश्चन वॉज कॅन द डेड पर्सन अफेक्ट द लिव्हिंग.
तर आता दुसरा जो प्रश्न आहे की काय या मृत व्यक्तींच्या ज्या चेतना आहेत त्या इतर लोकांवरती काय परिणाम करतात.
What is generally said is that for 2 or 3 days the dead person is still quite closely connected with their old life.
तर असं म्हणतात की किमान 3 दिवस तरी जी व्यक्ती जाते ती त्याच्याशी बरीशी जवळ असते त्या चेतना जवळ असते.
Their thoughts, their experience will keep coming back to their ordinary life.
कारण जणू काही आपण पुन्हा या सर्वसामान्य जीवनात यावं यासाठी ती तिथे जवळच असते.
But as time goes on, that connection weakens.
आणि जसे जसे दिवस जातात तसं त्यांचं जे काही जवळीक आहे ती थोडीशी दूर दुरावते.
And after 3 days or so, there's probably very little connection.
आणि 3 दिवसानंतर तर फारच अगदी दुर्मिळ असं त्यांचा संबंध तिथे राहतो.
Because one's in the middle of these very intense experiences.
आणि तो एक असे अतिशय तीव्र असा अनुभव असतो.
So generally it's said that not much connection is maintained after 2 or 3 days.
2-3 दिवसानंतर मात्र तेवढी तीव्रता राहत नाही.
And my own experience is a bit like that.
माझा स्वतःचा अनुभव पण थोडासा तसाच आहे.
I felt, for instance, in Sudarshan's case, I felt some sort of connection for about a week.
सुदर्शनांच्या जाण्यामध्ये पण मला तसंच जाणवलं की एक आठवड्यामध्ये मला फार ते त्यांचं अस्तित्व जवळ आहे असं वाटत होतं.
Very strong to begin with.
सुरुवातीला तर असं वाटत होतं की ते आहेतच.
I can't prove it, this is just my feeling.
आता हे सिद्ध करणं कठीण आहे परंतु हे माझ्या भावना होत्या की ते माझ्या जवळच होते.
But I felt there was some sort of connection that he was sort of thinking of me and in connection with me.
आता ते माझ्याविषयी विचार करत होते किंवा मी त्यांच्याविषयी विचार करत होतो आणि त्यामुळे ते फार असं जवळ वाटत
होतं.
पण हळूहळू मग ती जी भावना आहे ती कमी होत गेली.
And so then you move on.
आणि मग आपण जणू काही पुढे निघतो.
But you needn't worry about this.
खरं म्हणजे चिंता करण्याची गरज
नाही. यू रिमेंबर बांचे when he first came to England, a very close friend of his committed suicide.
तुम्हाला माहित आहे की बंते जेव्हा भारतातून इंग्लंडमध्ये आले तेव्हा त्यांच्या खूप जवळच्या मित्रांनी आत्महत्या केली होती.
He threw himself under a train.
जणू काही त्यांनी ट्रेन मध्ये ट्रेन खाली उडी घेतली.
And Banche said that for two or three days after that he heard him calling.
आणि बंतेंनी त्यांचा अनुभव सांगितला की एक दोन तीन दिवसानंतर जणू काही ती व्यक्ती बंतेंना हाका मारत होती.
He was calling him, come with me, come with me.
आणि ते अशा प्रकारे ये माझ्याकडे ये माझ्याकडे ये.
Well, of course, Banche, it wasn't appropriate for him to do that.
आता बंतेंना हे करणं शक्य नव्हतं.
So he didn't.
त्यांनी तसं नाही केलं.
But you may feel some influence.
परंतु असा जो थोडासा प्रभाव आहे तो आपल्यावरती राहतो.
But that influence can't control you.
हा जो प्रभाव आहे तो आपण असं त्याच्यावरती नियंत्रण नाही ठेवू शकत.
Some people are very afraid of the dead.
काही लोक मृत्यूला फार घाबरतात.
But there's nothing to be afraid of.
परंतु घाबरण्यासारखं काही नाही.
As long as you feel maitri, nothing to be afraid of.
आणि जोपर्यंत आपण मैत्री आपल्या बरोबर आहे तोपर्यंत आपल्याला भेण्याचं काही कारण नाही.
पुढचा प्रश्न आहे की जे लोक बरेच दिवसपर्यंत कोमामध्ये असतात ती अवस्था कशी असते, त्या कालावधीत आपण त्यांना काय मदत करू शकतो. Sometimes means some people goes in coma for a very long time. And what kind of state is that? And during that period, how can we help those people?
Well the safe answer is mujhe malum nahi.
Tyacha saral uttar hech aahe ki mala mahit nahi.
I can't really say.
Ata mala nemka uttar dena kathin aahe.
I imagine that it's a very dreamlike state.
आता ही अवस्था जणू काही स्वप्नासारखीच अवस्था.
Maybe visions are there, I don't know.
आता त्याच्यामध्ये काही दृश्य असू शकतात, चित्र असू शकतात.
I have read some accounts of people who've been in a coma and have recovered.
आता मी काही कोमामध्ये असणाऱ्या लोकांच्या काही गोष्टी ऐकल्या आणि ते त्याच्यातून कोमामधून बाहेर पण आले.
And some of them are reported that they were actually quite aware while they were in that coma.
आणि त्यांनी असं सांगितलं की आम्ही कोमामध्ये असताना पूर्ण जागृत होतो.
And they were aware of what was going on around them.
आणि आपल्या आजूबाजूला काय चाललंय हे त्यांना समजत होतं.
But unable to interact.
परंतु ते एक प्रकारे आदान प्रदान करू शकत नव्हते.
So what do you do?
मग आता अशा वेळेस आपण काय मदत करायची.
Well, the answer is the same in every situation.
तर उत्तर हे प्रत्येक परिस्थितीसाठी एकच आहे.
Maitri.
Maitri bhav.
Maitri vikas. You just try to develop maitri for that person.
आणि त्या व्यक्तीवरती आपण मैत्री विकास करणं हाच एकमेव उपाय.
If you develop maitri, you can't go wrong.
आपण जर मैत्री केली तर काही चुकीचं होत नाही.
If they are at all aware, if they are connected, they'll feel it.
आणि निश्चितच जर ते जागृत असतील तर त्यांना त्याची जाणीव होईल, त्यांना त्याचा फायदा होईल.
If they're not aware, well, it won't do any harm.
आणि जर ते जागृत नसतील तर मग त्यांना काही धोका पण नाही.
It may even help.
कदाचित थोडीशी मदतच होईल.
And there's even some suggestions that maitri has a sort of healing power.
Maitrila kadhi kadhi apan ek prakare healing tandurust honechi kiwa tyatun bahir yenechi ti prakriya aahe.
And that you may even be able to sort of bring somebody back just through maitri.
Ani maitri cha madhyamatun apan punna tyanna purva sthiti madhe anu shakto.
So I don't think there's anything special to do.
Adhik tyapeksha vishesh kai karnyachi garaj nahi.
Just maitri.
Keval maitri.
Every situation in the end, if you don't know what to do, maitri.
Ata kadhi kadhi pratyek paristhiti madhe apnala kaich karaycha rahat nahi tyavesh maitrich rahate.
What do you do if you meet a yaksha?
Yaksha.
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 Rakshasa.
Rakshas.
What do you do?
Rakshasavar kay karar maitri.
Maitri. There you are. Whatever you do, whatever happens, maitri.
Je kai ghadel त्याला आपण मैत्रीने प्रतिसाद.
Whatever difficult experiences come, maitri.
जेव्हा कधी कठीण अनुभव येतो मैत्रीच्या संपर्कात.
That's really the basic answer.
आणि हेच मूलभूत उत्तर आहे.
So long.
An anagami. Marathi? Well, the tradition is, and I can only speak what the tradition says, I have no personal experience here. Of course, the human realm is not the only realm. There are the six realms. And even that's more complex than it seems. There are many different levels of so-called God realm. Devaloka means a realm of visionary experience. Where you have no physical body, but you have a body of mind-made body, a manumayakaya. And the tradition is that anagamis are reborn in the Shuddhavasa Devaloka.
So these are
very, very refined states.
And
in those states, they finally complete the path. That's the tradition. And I'm only quoting the tradition.
Yep. It's also told that when we...
Why don't you say in Marathi and then somebody can translate? Yeah. And in brief. So what was that? What did you say?
Well, if you practice 10 precepts very seriously, so when we can take birth to Devaloka. According
to Harvish. Yeah. Bhante says that it's a good. That's Buddhist
tradition. Yeah. Anything else? Many more? Yeah, one question. Uh-huh. Mrutu sharirala ja zage mrutu zhalatya zage pasun char pas tas halunay ase matle tari. त्या मृत शरीराला घरातल्या घरातच जास्त मोकळ्या जागेत हलवण्याची गरज असते ती 4-5 तासानंतरच करावी की त्यापूर्वी सुद्धा मूक जागेवरून त्याला हलवू शकतो कृपया मार्गदर्शन करावे आणि मृत्यू होत असताना किंवा मृत्यू झाल्यावर कोणत्या मंत्राचे चांटिक करावे पठन करावे यू सेड इन युअर टॉक दॅट वी शुड कीप द डेड बॉडी the same place for 4 or 5 hours and then we can move. So, but at home it is necessary that we have to move it in a more open space.
Ah, yes, yeah. For obvious reasons.
Yeah, for obvious reasons. So, should we do that? Please come and say something about it. And what kind of chanting we should do during passing away or after death?
Yes, obviously you do move it, but not too much.
आता तुम्हाला जर त्या डेड बॉडीला हलवण्याची आवश्यकता असेल तर ती हलवली पाहिजे परंतु खूप इकडे तिकडे फिरू नका
अँड यू ट्राय टू कीप अ व्हेरी पॉझिटिव्ह अँड काम ॲटमॉस्फियर
आणि अतिशय शांत वातावरणामध्ये आणि विधायक वातावरणामध्ये ते करा
सो व्हॉट चांटिंग
तर आता प्रश्न आहे की आपण काय चांट कराल
वेल व्हाय आर यू चांटिंग
आता पहिली गोष्ट आहे की आपण मंत्र पठण कशासाठी करतो
वेल फर्स्ट ऑफ ऑल ऑफ कोर्स फॉर युअर ओन सेक to try to put yourself in the right state of mind. And also to help everybody else to get into the right state of mind. And then you're chanting to try to help the dead person. To try to create the right sort of atmosphere for them.
आणि त्यांच्यासाठी सुद्धा आपण एक योग्य आणि उचित असं वातावरण निर्माण करतो
सो प्रॉब्ली दॅट द मेन थिंग इज दॅट यू चांट दोज थिंग्स दॅट पर्सन वुड हॅव बीन फॅमिलियर विथ
आता अशा गोष्टींचं तिथं पठन व्हावं की ज्या गोष्टी ती त्या व्यक्तीच्या परिचयाच्या आहेत
रेफ्युजेस प्रीसेप्ट्स तिरत्न वंदना
तर हे त्रिशरण पंचशील दशशील किंवा
If they have a mantra, then chant the mantra. Obviously, you need to be a bit sensitive about that because some people may not be comfortable with some mantras. And it would be very good if everybody got used to this new Muni Muni mantra. But just do what you know will encourage and inspire both yourself, the people around you, and the dead person. Do a puja. If the person liked puja, do a puja. You can chant, yes, whatever they would be accustomed to chant. This isn't to do with magic. It's not that if you say one thing it's right and another thing it's wrong. It's to do with communication. You're chanting as a form of communication. So that you're communicating your Dhamma values to that person.
And you're
helping anybody who comes to approach what's happening from the point of view of the Dhamma. Often people are frightened, they're upset. So chanting can help them to become calm and to face it in a positive way. But with a Dhammachari or Dhammacharini, if you know that they had a very strong connection with their particular Buddha or Bodhisattva, well obviously the more you can remind them of that, the better. If they hear that being chanted, well, that will connect them with their practice. I think it's quite good also to do the six element practice in the company of the body. If you can, you may not be able to because the family will be there. But that will give you more of a connection with them. And these sort of moments are very, very important. I was in London recently when a Dhammacharini died. Tara Vijaya. Very, very impressive woman. She came from an Afro-Caribbean background.
African background.
So that meant black skin. And she came from a very, very difficult family. Some of the worst things I've ever heard from her childhood. And she'd suffered a huge amount during her life. But she'd made her way to the Sangha. And she'd become a very devoted Dhammacharini. And very strong faith. And so when she died, we did the root verses from the six bardos. We did puja, we chanted her mantra. And personally, I knew her quite well. I felt that that helped her a lot. So I think if order members come together, or even separately, do something when another order member dies, it's very, very good.
त्याच्या जवळपास असणाऱ्या ब्रह्मचारींनी एकत्र यावं किंवा जिथे कुठे असतील तिथे सुद्धा पूजा करणं ध्यान
करणं. आणि
ज्यावेळेस ह्या महिलेचं निधन झालं त्याच वेळेस दुसऱ्या ब्रह्मचारीचं निधन झालं.
He was from New Zealand.
आणि त्यावेळेस ते न्यूझीलंड मध्ये होते.
And interestingly he also came from a very difficult background.
आणि तो सुद्धा फार कठीण परिस्थितीतून आलेला होता.
He was part Maori.
Maori भागात होता.
So they were the native people of New Zealand before the white people came.
English लोक तिथे जाण्याच्या आधी तिथले जे काही मूळचे लोक होते मूळ रहिवासी त्यामधले ते होते.
And he came from alcohol and all the rest of it, very difficult background.
आणि अतिशय व्यसनाधीन असणारा असा तो व्यक्ती होता.
He couldn't read.
त्याला वाचताही येत नव्हतं.
So he found his way to the Dhamma.
आणि त्यांनी त्याच्या पद्धतीने धम्म समजून घेतला.
And he really made something of his life.
आणि निश्चितच त्यांनी त्याचं जीवन घडवलं.
So again, I hadn't seen him for 15 years, but I knew him very well before that.
मी त्याला चांगल्या प्रकारे ओळखत होतो परंतु 15 वर्ष मी त्याची माझी भेट झालेली नव्हती.
So I just sent him Maitri and I felt he received it.
आणि मी मग त्याला केवळ मैत्री पाठवली आणि मला लक्षात आलं की ती मैत्री तिथपर्यंत पोहोचली.
So I think the order can really help its dhammacharis and dhammacharinis.
तर संघामध्ये आपण धम्मचारी किंवा धम्मचारिणीला अशा प्रकारे मृत्यूच्या वेळेस मदत करू शकतो.
And of course we have to let go of all our difficulties.
आणि आपल्या ज्या काही सर्व अडचणी आहेत त्या पण आपण बाजूला सोडल्या पाहिजे.
All our difficulties become very very small when death comes.
ज्यावेळेस आपण आपला मृत्यू जवळ आलेला असेल त्यावेळेस निश्चितच आपल्या ह्या सर्व अडचणी दूर गेलेल्या असतील.
ओके बस
माझी आई मरण पावली तेव्हा माझी छोटी बहीण होती 2-3 वर्षाची. ती 16 वर्षाच्या झाल्यानंतर तिला दिसायची अशी की तिला बोलवायची ती तर माझ्या मी तुला शोधत होते तर ती मला आता पण दिसली नाही. 16 वर्षानंतर ती अशी तिच्या पाठीमागे जायची म्हणजे झोपेत उठून म्हणजे बा उपाय नाल्या नाल्या ती रात्री उठून जायची.
So when her mother died, at that time her younger sister was 2 years old. So when her sister was 16, she felt that her mother is calling her. And during the night she could woke up and just go because she felt that mother is calling. So all that.
मुझे मालूम नहीं. All sorts of possibilities. But you know, when mother dies when you're only 2, she leaves some sort of influence on you, and maybe that remains.
2 वर्षाची असताना त्यांची आई जाते, 16 वर्षानंतर पुन्हा भेटते, तर हे सगळं जो प्रभाव असतो म्हणजे लहानपणामध्ये आई सोडून जाताना तिने एक प्रकारे तो प्रभाव त्या मुलीवरती सोडलेला होता.
But yes, I don't really know. I wouldn't have the experience to say.
अशा प्रकारच्या गोष्टी घडत असतात आपल्याला नेमकं सांगणं कठीण आहे.
I'd just be guessing.
आपण केवळ काही अनुमान काढू शकतो.
And well, there's a lot we don't know.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहित नाही.
So we should be very careful not to fall into superficial explanations.
आणि केवळ वरवरचं उत्तर देणं किंवा शोध घेणं याच्यामध्ये काही अर्थ नाही.
One of the most useful answers you can give is मुझे मालूम नाही.
तर म्हणून उपयुक्त काय आहे मला माहित नाही.
Yes, there's an awful lot we don't know.
अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला माहित नाही.
So put it in the drawer marked question mark.
आणि अशा गोष्टी एखाद्या ड्रॉवर मध्ये ठेवा आणि प्रश्नचिन्ह ठेवून तसेच ठेवा.
Life is very strange.
कारण जीवन.
And there are all sorts of things that go on that we can't really explain.
आणि अशा अनेक गोष्टी आपल्या जीवनात घडतात की ज्या सर्व गोष्टींचं आपल्याला स्पष्टीकरण देता येत नाही.
Well, let's just leave them unexplained.
आणि त्यांना अशाच अनुत्तरित राहू द्या.
Let's not try to have explanations that we really don't know whether they're true or not.
आता उगीचच ते आहे किंवा नाही हे माहित नसताना आपण त्याचं स्पष्टीकरण करत राहणं हे चुकीचं.
This whole area is very easy to get too superstitious about.
या संपूर्ण क्षेत्रामध्ये पुन्हा अंधश्रद्धेकडे गेल्यासारखं वाटण्याची शक्यता आहे.
It's very easy to have superficial explanations.
आणि बऱ्याच प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये वरवरचं उत्तर राहतं.
We know what the tradition says.
आपल्याला कदाचित परंपराने काही गोष्टी सांगितलेल्या
आहेत. We've got a certain amount of personal experience.
आपला काही प्रमाणामध्ये व्यक्तिगत अनुभव आहे.
The rest मुझे मालूम नाही.
परंतु राहिलेलं मात्र आपण म्हणतो की आपल्याला ते माहित नाही.
Good.